रंग और आकार।
Farben und Formen.
एक रंगीन गांव में बच्चे ज्यामितीय आकार और रंग खोजते हैं।
In einem farbenfrohen Dorf entdecken Kinder geometrische Formen und Farben.
खेल खेल में वे कला की दुनिया का पता लगाते हैं।
Spielerisch erkunden sie die Welt der Kunst.
वे रंगों के नाम जानते हैं।
Sie lernen die Namen der Farben kennen.
लाल पहला रंग है जो वे देखते हैं।
Rot ist die erste Farbe, die sie sehen.
फिर वे एक नीला आसमान देखते हैं।
Dann sehen sie einen blauen Himmel.
पेड़ों में हरा चमकता है।
Grün leuchtet in den Bäumen.
पीले फूल हर जगह हैं।
Gelbe Blumen sind überall.
जल्दी ही वे त्रिभुज भी सीखते हैं।
Bald lernen sie auch Dreiecke.
गोल आसान से पहचानने वाले होते हैं।
Kreise sind leicht zu erkennen.
गांव में हर जगह चौकोर होते हैं।
Quadrate sind überall im Dorf.
दीवारों पर आयत होते हैं।
Rechtecke sind auf den Wänden.
बच्चे इन आकारों के साथ खेलते हैं।
Die Kinder spielen mit den Formen.
वे रंग बिरंगी तस्वीरें बनाते हैं।
Sie malen bunte Bilder.
कला की दुनिया रोमांचक है।
Die Welt der Kunst ist aufregend.
बच्चे इस रंगीन दुनिया को पसंद करते हैं।
Kinder lieben diese farbenfrohe Welt.
यात्रा और छुट्टियाँ।
Reisen und Urlaub.
एक युवा जोड़ा अपना पहला साथ का अवकाश हिपली में योजना बनाता है।
Ein junges Paar plant seinen ersten gemeinsamen Urlaub in Italien.
वे विभिन्न अवकाश स्थलों के बारे में बात करते हैं।
Sie sprechen über verschiedene Urlaubsziele.
वे इटली के लिए उड़ानें बुक करते हैं।
Sie buchen Flüge nach Italien.
वे यात्रा के लिए अपने सामान पैक करते हैं।
Sie packen ihre Koffer für die Reise.
जोड़ा बहुत उत्साहित है।
Das Paar ist sehr aufgeregt.
वे रोम और वेनिस जाते हैं।
Sie besuchen Rom und Venedig.
वे इतालवी खाना का आनंद लेते हैं।
Sie genießen das italienische Essen.
वे कई तस्वीरें खींचते हैं।
Sie machen viele Fotos.
मौसम अच्छा है।
Das Wetter ist schön.
वे समुद्र तट पर जाते हैं।
Sie gehen an den Strand.
वे समुद्र में तैरते हैं।
Sie schwimmen im Meer.
वे ऐतिहासिक स्थानों पर जाते हैं।
Sie besuchen historische Plätze.
वे स्मृति चिन्ह खरीदते हैं।
Sie kaufen Souvenirs.
वे संस्कृति का आनंद लेते हैं।
Sie genießen die Kultur.
वे खुश हैं।
Sie sind glücklich.
अवकाश अद्भुत था।
Der Urlaub war wunderbar.
पेशे
Berufe.
एक छात्र को अपने माता पिता के साथ उनके कार्यस्थल पर जाने के लिए आमंत्रित किया जाता है।
Ein Schüler wird eingeladen, seine Eltern bei der Arbeit zu besuchen.
वो विभिन्न पेशे सीखता है, सरल प्रश्न पूछता है और समझता है कि उनके कार्य कितने महत्वपूर्ण हैं।
Er lernt unterschiedliche Berufe kennen, stellt einfache Fragen und versteht, wie wichtig ihre Aufgaben sind.
एक दिन छात्र ने अपनी माँ को अस्पताल में देखा।
Eines Tages besuchte der Schüler seine Mutter im Krankenhaus.
उनकी माँ एक डॉक्टर हैं।
Seine Mutter ist eine Ärztin.
अस्पताल में वो मरीजों का इलाज करती हैं।
Im Krankenhaus behandelt sie Patienten.
छात्र ने पूछा, आप लोगों की कैसे मदद करती हैं?
Der Schüler fragte, wie hilfst du den Menschen?
माँ ने समझाया, मैं उन्हें ठीक करने के लिए अपने ज्ञान का उपयोग करती हूँ।
Die Mutter erklärte, ich benutze mein Wissen, um sie gesund zu machen.
अगले दिन छात्र ने अपने पिता को देखा।
Am nächsten Tag besuchte der Schüler seinen Vater.
उनके पिता एक शिक्षक हैं।
Sein Vater ist ein Lehrer.
स्कूल में वो गणित पढ़ाते हैं।
In der Schule unterrichtet er Mathematik.
छात्र ने पूछा, गणित क्यों महत्वपूर्ण है?
Der Schüler fragte, warum ist Mathematik wichtig?
पिता ने कहा, गणित दैनिक जीवन में मदद करती है।
Der Vater sagte, Mathematik hilft beim täglichen Leben.
छात्र ne पेशे के बारे में सोचा।
Der Schüler dachte über die Berufe nach.
वो समझ गया कि हर पेशा महत्वपूर्ण है।
Er verstand, dass jeder Beruf wichtig ist.
छात्र अनुभव के लिए आभारी था।
Der Schüler war dankbar für die Erfahrung.
वो कड़ी मेहनत से सीखने का फैसला करता है।
Er beschloss, hart zu lernen.
वो भी एक दिन पेशा चुनना चाहता था।
Er wollte auch eines Tages einen Beruf wählen.
वो डॉक्टर बनने का सपना देखता था।
Er träumte davon, ein Arzt zu werden.
कभी-कभी वो अपने माता-पिता के बारे में सोचता था।
Ab und zu dachte er an seine Eltern.
वो उनके पेशों पर गर्व महसूस करता था।
Er war stolz auf ihre Berufe.
कड़ी मेहनत से वो भी कुछ बन सकता है।
Mit harter Arbeit konnte er auch jemand werden.
Grihkarya.
Hausarbeit.
Ek parivar ek sayukt vasant safai ayojit karta hai.
Eine Familie organisiert einen gemeinsamen Frühjahrsputz.
Is prakriya mein ve karyon ka batwara karte hain aur seekhte hain ki gharelu kaam aur gharelu saman ka bhashayi gyan kaise badhayein.
Dabei delegieren sie Aufgaben und lernen, den Wortschatz rund um Hausarbeit und Haushaltsgegenstände effizient zu nutzen.
Mera shahar.
Meine Stadt.
Ek yatra blogger ek jeevan shahar ko itihas aur aakarshan se bhara hua batata hai.
Ein Reiseblogger beschreibt eine lebendige Stadt voller Geschichte und Charme.
Samriddh shabdavali ke saath, wo shahri sthalon, sanskritik suvidhaon aur chupe hue khazanon ko samjhata hai.
Mit reichem Vokabular erklärt er städtische Orte, kulturelle Einrichtungen und versteckte Schätze.
Sadkon ko chote cafe aur paramparik dukanon se sajaya gaya hai.
Die Straßen sind mit kleinen Cafés und traditionellen Läden geschmückt.
Vastukala mein aupnivesik aur aadhunik prabhav dikhte hain.
Die Architektur weist koloniale und moderne Einflüsse auf.
Shahar mein kai sangrahalay aur kala deerghaye hain.
In der Stadt gibt es viele Museen und Kunstgalerien.
Udyan sair aur picnic ke liye aadarsh hain.
Die Parks sind ideal für Spaziergänge und Picknicks.
Maine kai chupe hue kone paaye jo paryatakon dwara andekhe reh jate hain.
Ich habe viele versteckte Winkel gefunden, die von Touristen unbemerkt bleiben.
Kuch restaurants sthaniya aur antarrashtriya vyanjan pesh karte hain.
Einige Restaurants bieten lokale und internationale Küche an.
Vishesh ayojan har saptahant ayojit hote hain.
Besondere Events finden an jedem Wochenende statt.
Sthaniya log mehman nawaz aur madadgar hain.
Die Einheimischen sind gastfreundlich und hilfsbereit.
Shahar ka nightlife jeevant aur gatishil hai.
Das Nachtleben in der Stadt ist lebhaft und dynamisch.
Clubon mein vibhinn sanskritiyon ki sangeet bajayi jati hai.
In den Clubs wird Musik aus verschiedenen Kulturen gespielt.
Khule aasman ke niche sangeet karyakram hote hain jo jadooi hote hain.
Es gibt Konzerte unter freiem Himmel, die magisch sind.
Ye sundar hai jab shahar dheere dheere jagta hai use anveshit karna.
Es ist schön, die Stadt zu erkunden, während sie langsam erwacht.
Din ke samay vastukala ko kareeb se dekhna aakarshak hai.
Während des Tages ist es faszinierend, die Architektur genauer zu betrachten.
Sham ke samay shahar vibhinn rangon mein chamakta hai.
Am Abend leuchtet die Stadt in verschiedenen Farben.
Kai drishtikon hain jo manmohak drishya pradan karte hain.
Es gibt viele Aussichtspunkte, die atemberaubende Ausblicke bieten.
Shahar mein adventure premiyon ke liye kai gatividhiyan hain.
In der Stadt gibt es viele Aktivitäten für Abenteurer.
Iske alawa aaram ke liye kai shant sthan hain.
Zudem gibt es viele ruhige Plätze zur Entspannung.
Kul milakar mera shahar behad anokha hai.
Insgesamt ist meine Stadt einfach einzigartig.
Shirshak, Rasta Vivaran.
Titel, Wegbeschreibung.
Vivaran, ek paryatak ek anjaan shahar mein naya hai aur alag alag darshaniya sthalon ke liye vistrit margdarshan prapt karta hai.
Beschreibung, ein Tourist ist neu in einer fremden Stadt und erhält detaillierte Wegbeschreibungen zu verschiedenen Sehenswürdigkeiten.
Ek subah, paryatak shahar ke prasiddh mandir jane ka nirnay leta hai.
Eines Morgens entscheidet sich der Tourist, den berühmten Tempel der Stadt zu besuchen.
Wo Hotel ki Reception se sabse achhe raste ke bare mein poochta hai.
Er fragt die Hotelrezeption nach dem besten Weg.
Reception Mahila wahan pahunchne ke liye sabse chhota rasta batati hai.
Die Rezeptionistin beschreibt den kürzesten Weg, um dorthin zu gelangen.
Wo use kehti hai ki mukhya sadak ke saath chale aur phir baaye mude.
Sie sagt ihm, er solle die Hauptstraße entlang gehen und dann links abbiegen.
Wo nirdeshon ka savdhanipurvak palan karta hai.
Er folgt den Anweisungen sorgfältig.
Raste mein wo kai rangeen dukane aur jeevant bazaar dekhta hai.
Auf dem Weg dorthin sieht er viele bunte Geschäfte und lebhafte Märkte.
Wo sthaniya vyanjanon ka swad lene ke liye rukta hai.
Er bleibt stehen, um lokale Spezialitäten zu probieren.
Ek choti si taajgi ke baad wo phir se aage badhta hai.
Nach einer kurzen Erfrischung macht er sich wieder auf den Weg.
Antatah wo mandir pahunchta hai aur iski sundarta se prabhavit hota hai.
Er erreicht schließlich den Tempel und ist von seiner Schönheit beeindruckt.
पर्यटक कुछ घंटे वास्तुकला को सराहने में बिताता है।
Der Tourist verbringt einige Stunden damit, die Architektur zu bewundern.
अपने दौरे के अंत में वो स्मृति के लिए एक फोटो खींचता है।
Zum Abschluss seines Besuchs macht ein Foto zur Erinnerung.
वो होटल वापस जाता है और अपनी अगली खोजबीन के बारे में सोचता है।
geht zurück zum Hotel und denkt über seine nächste Erkundung nach.
वो स्पष्ट मार्गदर्शन के लिए रिसेप्शन महिला का धन्यवाद करता है।
dankt der Rezeptionistin für die klare Wegbeschreibung.
वो अपने अनुभव को अपनी डायरी में लिखता है।
schreibt seine Erfahrung in sein Tagebuch.
वो अगले दिन के लिए और रोमांचित अनुभव की प्रतीक्षा करता है।
freut sich auf weitere Abenteuer am nächsten Tag.
रास्ते की सटीक समझ के माध्यम से वो शहर को आसानी से खोज सकता है।
Durch das präzise Verständnis der Wegbeschreibungen kann die Stadt mühelos erkunden.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.